मेरे
माइन
शहर
स्टैट
में
इन
एक
आइन
दिन
ठाक
मैं
इच
अपने
माइन
के
फोन
मुख्य
विस्टिस्टन
स्थान
ऑर्थ
का
फोन
वर्णन
बिश्राइबे
करता
टूए
हूँ
इच बिन
बाजार
मार्क्ट प्लैट्स
बड़ा
ग्रोस
और
उंट
जिंदा दिल
लेबहाफ्ट
है
इस्ट
वहाँ
डॉट
बहुत
फील
सारे
फीले
लोग
मेंशन
है
सिंट
यहाँ
हियर
ताजे
फ्रिशेस
फल
ओब्स्ट
सब्जियाँ
गेमुज़े
मिलती
मन काउफ़न
पार्क
पार्क
हरा
ग्रून
सुंदर
शोन
चलने
स्पैसिरन
जा
गेन
सकते
मन कान
है
साइन
कई
फीले
पेड़
बॉयमे
पुस्तकालय
बिब्लियोथेक
शांत
रूइट
किताबें
बुचा
उधार
आउसलाइन
ले
नेमन
सकते
कान
मेरे
माइन
पसंदीदा
लीपलिंग्स
खेल
स्पॉट
मैं
इच
अपने
माइनन
का
फोन
परिचय
Einführung
देता
Stelle vor
हूँ
bin
और
und
नियम
Regeln
उपकरण
Ausrüstung
बताता
erkläre
जो
die
इसके
dafür
लिए
braucht
चाहिए
benötigt
फुटबॉल
Fußball
है
ist
हर
jede
हफ्ते
Woche
एक
ein
बार
mal
खेलता
Spiele
के लिए
für
एक
einen
गेंद
Ball
की
von
जरूरत
Bedarf
होती
gibt es
आपको
man braucht
विशेष
spezielle
जूते
Schuhe
भी
auch
मुझे
ich finde
बहुत
sehr
रोमांचक
spannend
लगता
scheint
टीवी
Fernsehen
पर
auf
कई
viele
मैच
Spiele
देखता
schaue
लोगों
Menschen
को
zu
एक
zusammen
साथ
gemeinsam
लाता
bringt
घर
Haus
काम
Arbeit
मैं
ich
विभिन्न
verschiedenen
कामों
Aufgaben
की
von
व्याख्या
erkläre
करता
mache
हूँ
bin
घर
Haushalt
में
im
सफाई
Reinigung
से
von
लेकर
bis
खाना
kochen
बनाने
zubereiten
तक
bis
और
und
कपड़े
Wäsche
धोने
waschen
एक
einen
वैक्यूम
Staubsauger
क्लीनर
Reiniger
का
von
उपयोग
benutzen
फर्श
Boden
को
zu
साफ
reinigen
करने
umzu
के
zu
लिए
für
बनाना
machen
मजेदार
Spaß
है
ist
यह
es
आसान
einfach
अक्सर
oft
सलाद
Salate
बनाता
zubereiten
के
nachdem
बाद
nach
मैं
ich
रसोई
Küche
साफ
aufräumen
हर
einmal
हफ्ते
pro Woche
धोता
Wäsche
कपड़े
Kleidung
छाटता
sortiere
पहले
bevor
उन्हें
sie
के लिए
zu
एक
eine
वॉशिंग
Waschmaschine
मशीन
Maschine
अपना
meine
समय
Zeit
व्यवस्थित
organisieren
सभी
alle
पूरा
erledigen
पाक
kulinarisch
कला
kunst
की
von
खोज
entdeckung
यात्रा
reise
यह
diese
कहानी
geschichte
मेरे
meine
पकाने
kochen
और
und
खाने
essen
के
von
अनुभवों
erlebnissen
बारे
über
में
in
विभिन्न
verschiedenen
रेस्तरां
Restaurants
में
in
पिछले
letzten
सप्ताहांत
Wochenende
मैंने
ich
एक
ein
शानदार
fantastisches
भारतीय
indisches
restaurant
का von
दौरा
besuch
किया
gemacht
अपने
seine
मसालेदार
würzigen
करी
curry
व्यंजनों
Gerichte.
Ke.
Für.
Liye.
Für.
Prasidh.
Bekannt.
Tha.
War.
Maine.
Ich.
Chicken.
Hühnchen.
Tikka.
Tikka.
Masala.
Masala.
Order.
Bestellt.
Kia.
Gemacht.
Jo.
Das.
Bahut.
Sehr.
Swadisht.
Lecker.
Ka.
Des.
Vatavaran.
Atmosphäre.
Amantran.
Einladend.
Dene.
Gebend.
Wala.
Bindestrich.
Staff.
Personal.
Ke.
Mit.
Saat.
Dem.
Batschied.
Gespräche.
Ka.
Mit.
Anand.
Freude.
Lia.
Hatte.
Bhartiya.
Indische.
Bhojan.
Küche.
Ka.
Der.
Vividta.
Vielfalt.
Hamesha.
Immer.
Mujhe.
Mich.
Prerit.
Begeistert.
Karta.
Macht.
Hai.
Immer.
Yeh.
Das.
Mere.
Für.
Liye.
Mich.
Abismaraniya.
Unvergessliches.
Anubhav.
Erlebnis.
Mujhe.
Ich.
Agla.
Nächste.
Dekhne.
Zu besuchen.
Ka.
Bindestrich.
Intajar.
Warten.
Nahi.
Kaum.
Ho.
Erwarten.
Raha.
Bindestrich.
Parivarik.
Familien.
Utsav.
Fest.
Ek.
Eine.
Badi.
Großes.
Ki.
Über.
Kahani.
Erzählung.
Hai.
Ist.
Jahan.
Wo.
Ham.
Wir.
Sabhi.
Alle.
Ikattha.
Versammeln.
Hote.
Uns.
Hai.
Sind.
Ke.
Für.
Liye.
Das.
Tayari.
Vorbereitungen.
Hamesha.
Immer.
Romanchak.
Aufregend.
Hoti.
Sind.
Puri.
Die ganze.
Parivar.
Familie.
Sakriya.
Aktiv.
Rup.
Form.
Se.
Mit.
Tayariyon.
Vorbereitungen.
Me.
An.
Bhag.
Teilnehmen.
Leti.
Nimmt.
Hai.
Teil.
Har.
Jeder.
Koi.
Bringt.
Apne.
Seine.
Khas.
Besondere.
Khane.
Art von Essen.
Ki.
Von.
Vidhi.
Rezept.
Lekar.
Mitbringen.
Ata.
Kommt.
Hai.
Mit.
Bacche.
Die Kinder.
Charon.
Herum.
Or.
Und.
Dorte.
Laufen.
Or.
Und.
Khelte.
Spielen.
Dada Dadi.
Die Großeltern.
Apni.
Ihr.
Bachpan.
Kindheit.
Ki.
Aus.
Kahaniya.
Geschichten.
Sunate.
Erzählen.
Pura.
Die gesamte.
Ek.
Zusammen.
Saat.
Zu sehen.
Dekkar.
Immer.
Hamesha.
Freude.
Kushi.
Freude.
Hoti.
Ist.
Is.
Dieses.
Ki.
An.
Yade.
Erinnerungen.
Hamesha.
Bleiben.
Hamare.
In unseren.
Dilo.
Herzen.
Me.
Haben.
Rehti.
Bleiben.
Vidai.
Abschied.
Ek.
Eine.
Gehen.
Tiefgründige.
Kahani.
Geschichte.
Ek.
Eine.
Karibi.
Enge.
Dost.
Freund.
Se.
Von.
Ke.
Des.
Kshan.
Moment.
Ke.
Von.
Bare.
Über.
Me.
In.
Hamesha.
Immer.
Bhavnatmak.
Emotionale.
Chunauti.
Herausforderung.
Hoti.
Ist.
Hai.
Eine.
Jab.
Wenn.
Koi.
Man.
Vida.
Verabschiedet.
Leta.
Nimmt.
Hai.
Gibt.
Tab.
Dann.
Aansu.
Tränen.
Or.
Und.
Muskan.
Lächeln.
Hoti.
Sind.
Hai.
Sind.
Ye.
Diese.
Kshan.
Momente.
Na.
Nicht.
Keval.
Nur.
Karwe.
Bitter.
Lekin.
Aber.
Samridh.
Reich.
Bhi.
Auch.
Ham.
Wir.
Aksar.
Oft.
Saja.
Gemeinsam.
Yadon.
Erinnerungen.
Ke.
An.
Me.
Mit.
Har.
Jede.
Yad.
Erinnerung.
Hamare.
Unser.
Chehre.
Gesicht.
Par.
Auf.
Lati.
Bringt.
Hai.
Auf.
Hame.
Lehrt uns.
Samay.
Die Zeit.
Ki.
Zu.
Kimat.
Schätzen.
Samjhati.
Lehrt.
Hai.
Uns.
Halaki.
Obwohl.
Dardnak.
Schmerzhaft.
Hai.
Ist.
Dosti.
Freundschaft.
Bani.
Bleibt.
Rehti.
Bestehen.
Hame.
Wir sollten.
Achhe.
Schönen.
Dino.
Zeiten.
Ko.
Zu.
Yad.
Erinnern.
Rakhna.
Behalten.
Chahiye.
Sollten.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.